श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकावर निरूपण आपण ऐकलं। परमात्मा म्हणत आहे की जे लोक आपला मोठेपणा मिरवतात, थोतांड करतात, विद्वत्तेच्या बढाया मारतात, असे लोक मला कधीच जाणू शकत नाही। म्हणून थोरपण पर्राची सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जई जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी। थोरपण पर्रांची सांडिजे, लांब ठेवण्या स्वतःचा मोठेपणा, माझ्या मला काही दाखवू नका तुमचा मोठेपणा, लांब ठेवण्या। व्युत्पत्ती आघवी विसरीजे, मी कोण, केवढा, किती विद्वान, किती PhD शिकला की काय शिकला हे सगळं विसरून जा। जई जगा धाकुटा होईजे तई जवळीक माझी, या जगामध्ये सगळ्यात लहानात लहान होऊन राहा, असं लहानपण घ्याल तेव्हा माझी जवळीक तुम्हाला साधेल। अरे तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेथ शंभूचेही तपन पुरे, तेथ येर प्राकृत हेंद्रे केवी जाणू लागे। आता पहा माऊलींची भाषा, लक्ष्मीचा मोठेपणा जिथे टिकत नाही, लक्ष्मीचं ऐश्वर टिकत नाही, शिवशंभूचा तप अपुरा पडतो, तेथ येर प्राकृत हेंद्रे, अशा लोकांना प्राकृत हेंद्रे म्हणत आहे माऊली। प्राकृत हेंद्रे, माऊलींची शिवी म्हणजे ती सुद्धा इतकी सौम्य। आपण अपशब्द म्हणून काय काय देतो, शिव्या, आई बहिणीच्या शिव्या घालतो, आणि माऊलीची भाषा पहा, प्राकृत हेंद्रे, नॅचरली शिष्टपणा मारणारे, त्याला प्राकृत हेंद्रे म्हणतात। अशांचा केवी जाणवला आहे, यांचा काय लागणार आहे। आता याच्या पुढे फार सुंदर एक अशा भक्तांची आणि जे परमात्म्याच्या जवळ असलेल्या लोकांची आणि जे शुद्ध भक्त असतात, पुण्यवान भक्त, ते त्यांच्यासोबत परमात्मा कसा वागतो हे परमात्मा आता इथे आपल्याला सांगणार आहे। सुरू करूया आजचा भाग, अध्याय 9वा श्लोक 26। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु प्रहुतमश्नाभि प्रयतात्मनः। जो मला पान, फूल, फळ अथवा पाणी हे भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचे भक्तीपूर्वक आणलेले ते पान, फूल इत्यादी सर्व मी सेवन करतो। फक्त शुद्ध चित्ताचा मनुष्य पाहिजे आणि त्यांनी मला जे अर्पण केलं ते भक्तिभावानी अर्पण केलेले असावं। मग निसीम भावोल्हासे मज अर्पयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो, भक्तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता सेवी आदरेशी, पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज ध्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे परी मुखीची घाली, हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जाहले, ते साजू कही न हो सुकले भल तैसे। मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले कसल्याही झाडाचे का असे ना, भक्त माझ्या पुढे ते दाखवतो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ सुद्धा काढत नाही आणि आदराने त्याचे ताबडतोब सेवन करतो। भक्तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता सेवी आदरेशी। अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने मी इतका प्रेमभराने भुललेला असतो की मी त्या प्रेमाच्या भरात ते फूल सुद्धा तोंडाचं टाकतो। जसं एक लहान लेकरू जसं त्याला काही जरी दिलं तोंडात टाकते, अगदी त्याप्रमाणे लहान लेकरासारखं त्या भक्तीच्या प्रेमाने मी इतका भूलतो, इतकी भूल मला पडते की मी ती फूलसुद्धा फळसुद्धा जे मिळेल ते मी तोंडात घालतो। हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे, कसल्याही झाडाचे एक पानसुद्धा का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही, वाळलेले सुकलेले कसेही असले तरी चालेल, आणि तेही मी तोंडातच घालतो। परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे, तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे, अथवा ऐसे ही एक घडे, जे पाला ही परी न जोडे, तरी उदकाचे तव सांकडे नव्हे लकी, ते भलते थ निमोले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्व करूनी अर्पिले जेणे मज, तेणे वैकुंठा पासोनी विशाळे, मज लागी केली रावळे, कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिदली, दुधाची शेजारे शिराब्धी ऐसी मनोहरे, मज लागी अपारे सृजिली तेणे। परंतु ते दिलेले पान फळ त्यांच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो, आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतुष्ट होतो ना, त्याप्रमाणे ते पान फूल फळ हे खाऊन तितक्याच आनंदाने मी संतुष्ट होतो। अथवा एक वेळ असेही घडले की पाला खरा पण तोही मिळाला नाही, पण पाण्याचा तर कोठे दुष्काळ नाही ना, पाणी वाटेल तेथे बिना खर्चाने आणि बिना सायासाने मिळविण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावतःच प्राप्त झालेले आहे। तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला पूर्ण भावाने ते अर्पण केले तेही मी स्वीकार करतो। अशा त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरता तयार केली, आणि कौस्तुभ रत्नापेक्षाही जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले असे होते। त्याने क्षीरसागरासारखी मनोवेधक दुधाची अनेक शय्यागृहे माझ्याकरिता जणू उत्पन्न केली असे मी मानतो। असा तो भक्त मला इतका प्रिय असतो। कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू, मज हाती लाविला दिन करू दीपमाळे, गरुडा सारिखी वाहने, मज सूर तरुंची उद्याने, कामधेनूंची गोधने अर्पिली तेणे, मज अमृताहुनी सूरसे, बोनी वोगरिली बहुवसे, ऐसा भक्ताचे ने उदकलेशे परितोषे गा, हे सांगावे काय किरीटी, तुम्हीची देखिले आपुल्या दिठी, मी सुदामयाची आप सोळी गाठी पवया लागी, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या। त्याच्या त्या करण्यात कापूर चंदन अगरबत्ती अशा या सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते। कशाने? दोन थेंब पाणी जरी त्यांनी मला दिले त्याने। त्याने आपल्या हाताने मजकरिता सूर्याला दीप माळेवर लावले असे मी समजतो। त्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षांचे बगीचे आणि कामधेनूंचे कळपच मला अर्पण केले जणू। मला अमृतापेक्षाही मोठी पकवाने त्याने नैवेद्यास दिली असंही होते। अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो। हे तरी सांगाव्यास कशाला पाहिजे, तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले की मी पोह्याकरिता सुदामाचे आणलेले जे पोहे होते ते पुरचुंडीत ताबडतोब गाठ उघडली आणि आपल्या हाताने त्या पुरचुंड्या सोडून मी त्या खाल्ल्या. मी फक्त एक भक्तीच ओळखतो. मग त्या ठिकाणी लहान थोर अशी अजिबात निवड करत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीचे पाहुणे असतो आणि अशा भक्तांची आम्ही वाटच पाहत असतो. येर पत्र पुष्प फळ जे भजावया मिस केवळ वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व म्हणोनी अर्जुनावधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपुलिया मनो मंदिरी न विसंबे माते. बाकी पान फूल फळ यांचे अर्पण करणे ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्वच होय. म्हणून अर्जुना ऐक, प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नकोस. बुद्धी काबूमध्ये आण. बुद्धीने हे जाणून घे की मी शुद्ध भक्त आणि भक्ती तत्व काय आहे हे जाणून घे आणि त्याप्रमाणे मला तू प्रिय हो आणि मला तू कधी विसरू नकोस. म्हणूनी अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी मला सोपवून दे तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. एकदा का बुद्धी आणि बुद्धीचे संकल्प विकल्प विसरून माझ्या चरणी अर्पण केले तर मग तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते तुझ्या मनाच्या मंदिरामध्ये मला तुझा तुला माझा कधी विसर पडणार नाही. यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत यत तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. हे कौंतेया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण करत जा, म्हणजे अनायासे तुझे काम होईल. जे जे काही व्यापार करीसी का भोगहन भोगीसी अथवा यज्ञी यजसी नानाविधी ना तरी पात्र विशेषे दानी का सेवका देसी जीवने तपादि साधने व्रते करीसी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजले स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा परी सर्वथा पुल्या जीवी केलियाची शंका काहीची नुरवी ऐसी धुओनी कर्मे ध्यावी माझिया हाती. तू जे जे काही व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जे वेतन देशील किंवा तप वगैरे साधने किंवा व्रतांचे आचरण करशील, तात्पर्य जे जे कर्म तू करशील जसे जसे तुझ्याकडून स्वभावतः घडेल मग ते सांग असो अथवा असांग असो म्हणजे ते पूर्ण झालेले असो किंवा अपूर्ण असो ते सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ आहे अशी समजूत ठेव आणि अशा समजुतीनेच ते कर्म करीत जा. परंतु अमूक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नको. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर. किती महत्वाची गोष्ट, परी सर्वथा आपुल्या जीवी केलियाची शंका काहीच नुरवी. मी हे कर्म केले किंवा मी हे केलं की मी ते केलं असा आपला मोठेपणा हा दंभ मिरवणं सोड. म्हणजे केलियाची शंका काहीच नुरवी ऐसी धुओनी कर्मे द्यावी माझी आधी. ऐसी धुओनी, धुऊन धावून स्वच्छ करून मग ती कर्मे मला अर्पण करावी. अजिबात अहंकाराचा एक कणही त्याच्यावर उरू द्यायचा नाही. मंडळी विचार करा, आपण लहान लहान गोष्टी आयुष्यात दैनंदिन जीवनात मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे असं झालं, मी असं म्हटलं होतं म्हणून असं झालं, मी तसं म्हटलं होतं म्हणून असं झालं, किती अहंकार आहे हा, आपल्याला जाणवत माहीत सुद्धा पडत नाही बरं, हा इतका सूक्ष्म असतो अहंकार, आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही त्याची, कधीही त्यांनी आपल्याला घेरलं, आपल्याला असं वाटतं की आपल्याला इगोच नाही आहे, अजिबात आपल्यामध्ये तर अहंकारच नाही आहे असं आपल्याला वाटतं, पण किती सूक्ष्म रूपाने असतो, मी केलं किंवा या कर्माचा अधिकारी मी, या कर्माचा कर्ता मी, आणि हे माझ्यामुळे असं घडून आलं असा फुंज आपल्या ठिकाणी क्षणोक्षणी असतो, यात फार रेग्युलर अभ्यास लागतो, तेव्हा हळूहळू हळूहळू यातून माणूस सुटतो, हळूहळू सवय लावायची की जे काही करते ते ईश्वरच करतो आहे, आपण त्याचा करता नाही, हे बोलायला सोपं वाटतं पण हे फार अवघड आहे, पण हे शिकायला लागेल आपल्याला, ज्ञानेश्वरीचं हेच तत्व आहे, ज्ञानेश्वरीच्या अनेक गोष्टी आहे, अनेक प्रमेय आहे, त्यापैकी हे महत्त्वाचं प्रमेय आहे, कर्तेपणाचा फुंज, कर्तेपणाचा अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही, परी सर्वथा आपुली जीवी केलियाची शंका काहीची नुरवी, मी कर्म केले हा अहंकार तर जाऊ द्या, मी कर्म केले अशी शंकासुद्धा आपल्याजवळ नाही राहिली पाहिजे, आणि त्याच्या पुढचं पुढचे शब्द किती सुंदर आहे, ऐशी धुवनी कर्मे द्यावी माझी हाती, ऐशी धुवून धावून स्वच्छ करून कर्मे माझ्या हाती द्यावी, कर्मे तर मला अर्पण करावीच, पण ते कर्म अर्पण करताना आपला कर्तेपणा कुठेही शिल्लक राहता कामा नये, अशी धुवून स्वच्छ करून कर्मे मला अर्पण करावी, असा हा सिद्धांत इथे माऊलींनी मांडला आहे. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. या प्रकारे मला कर्म अर्पण केली असता किंवा या प्रकारे केली असता कर्माची जी शुभ आणि अशुभ फळरूप बंधने त्यापासून तू मुक्त होशील. या संन्यासरूपी कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झालास म्हणजे तू मला आपोआपच प्राप्त होशील. किती सुंदर गोष्ट आहे. आता हे शुभ असो की अशुभ असो, त्या कर्मांची जी काही फळे असेल ती जर तू मला अर्पण केलीस, मला पाहिजे नाही आहे, तुझ्या त्या फळासाठी मी बसलेलो नाही आहे, ती फळे जर तू मला अर्पण केलीस तर त्यापासून तू मुक्त होशील, कारण त्यात कर्मबंधनाचा पाश तुला लागणार नाही, आणि हीच नैष्कर्म्य स्थिती आहे. मग अग्नी कुंडी बीजे घातली तिये अंकुर दशे जेवी मुकली तेवी न फळ तिची मज अर्पिली शुभाशुभे अगा कर्मे जई उरावे तै तिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिलही गेले म्हणणी अर्जुना यापरी पाहेचा वेळू नव्हे लभारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ या देहाची या बांधोडी न पडीचे सुख दुःखाचिया सागरी न बुडीजे सुखे सुखरूपा घडीजे माझियाची अंगा. मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या दशेला आंचवते, त्याला कधी अंकुर फुटू शकत नाही कारण ते पार भरडून गेलेले आहे, पार भाजून गेलेले आहे, त्याचप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाही. अर्जुना, ज्या वेळेला कर्मे अर्पण न केल्यामुळे शिल्लक राहतात त्यावेळेला त्यांचे फळ सुखदुःखांच्या रूपाने तयार होते आणि ते भोगण्याकरिता परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो. ते कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्या क्षणीच जन्म मरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले। म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे, तरीही याच क्षणी अंमलात आण। ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील ना, तर फलप्राप्तीस, कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार, यात काही संशय नाही। आता सांगितलेली जी युक्ती, म्हणजे कर्माचे सगळे फळ मला अर्पण करीत जा, ही जर अंमलात आणली तर देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही, परत परत जन्म घ्यावा लागत नाही आणि सुखदुःख रूपी समुद्रात बुडावे लागत नाही, आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनायासे ऐक्य होते। मंडळी, हा खूप महत्त्वाचा श्लोक, शुभाशुभ फलै रैवं मोक्षशी कर्मबंधनै, संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपश्यसी, माझ्यापर्यंत येण्यासाठी ही एक चांगली हातवटी अर्जुना तुला देतो, असं परमात्म्याने सांगितलंय। याला अध्यात्माच्या भाषेत नैष्कर्म्य स्थिती म्हणतात, म्हणजे कर्मे करून निष्कर्म असणे, निष्काम स्थिती वेगळी, आळशी होऊन कामच करायचं नाही हा निष्कामपणा झाला, हे नैष्कर्म्य नाही झालं। नैष्कर्म्य म्हणजे कर्मे तर पूर्ण हातवटीने करायची। योग कर्मसु कौशलम हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, योग कर्मसु कौशलम, कर्म करण्याचे कौशल्य म्हणजेच योग। योग कसा घडेल? कौशल्याने कर्म केले तर, आणि कौशल्याने कर्मे कसे होतील? कर्म करत असताना जणू ते आपण करतच नाही, जणू ते आपल्या हातून घडतच नाही, आणि कर्म घडल्यानंतर त्यातून निर्माण झालेले फळ हे आपले नाहीच। जर कर्मच आपल्या हातून घडले नाही तर मग ते फळ कसे असणार? पुढे 16-17 अध्यायामध्ये फार सुंदर विषय येईल, आणि त्याच्यामध्ये हे कर्म कसे समर्पित करावे याची हातवटीसुद्धा आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल। आज या 28 श्लोकावर हे निरूपण आपण इथे थांबवूया, आणि उद्याच्या निरूपणात 29 श्लोक घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।